ہی آہے ایڈوانٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین پروگرام سدائے امید سانگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین مکھے امید آہے تا اوان سبھی خدا تعالی جی فضل او کرم سا خیریت سے آیو۔ ہن کا پہری تا اج جو پروگرام شروع تھیے، اچو تا پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایئے آہے
تا پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سے کیو ویندو، ایں گیت کھاں پوئے بارن جے لائے بائبل کہانی پیش کئی ویندی، ایں انہیں کھاں پوئے خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو۔ تا اچھو سائمین پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں۔
جانی تو مجھو حال او مجا پرماتما،
سبنی کے خدا تعالی جے نالے ماں مجھے طرفا سلام قبول تھے۔ پیارے بارو ہانے وقت آئے تا اساں بائبل کہانی بدھوں۔ امید آئے تا اواں کے اج جی بائبل کہانی پسند دیندی۔ تا اچو پیارے بارو بائبل کہانی بدھوں۔ پیارے بارو اج جی بائبل کہانی بائبل جے نو عہد نامو لوکا جی کتاب ماں ہے۔ پیارے بارو ہکڑے ڈی کے فریسی صدوقی ایں شریعت جا عالم عیسا جی تعلیم بدھن لائے آیا۔ اتے انہوں کے ایہو ڈسے تمام برو محسوس تھے تا چور کوڑا ڈنگا ایں بد اخلاق مانو عیسا گڈ بٹھا ہن۔ سو ہو شکایت کرن لگیا تا عیسا کے موزز یہودین سا گڈ اڑا گناگارن کے نا ویہارن گرجے، نہ کے ورے کیس انہوں سا گڈ کائن گرجے۔ عیسا انہوں جے سس پس بدھے ورتے، سو کیے چیا تا فرض کریو تا جے کڈے اواں ماں کے ایک سور ریڈو ہوجن، ہکڑے رات اواں کے معلوم تھیے تو تا انہوں ماں ہکڑو گیٹو کم آہے، پوئے چھا اواں ایہو سوچن دے وجے پینجے بسترے ماں سمئی پوندا تا ہکڑو ہی گیٹو کم آہے۔ پیارے بارو ایہا کا فکر جی گال آہے چھا؟ نا، اواں ایئے ہرگز نہ کندا، بلکہ جترو اواں کا تھی سگندو اواں کوشش کرے انہن کے گولیندا رہندا، ایس تائیں جو ایہو اواں کے لبے پوے، پوئے اواں ڈاڑی خوشی ویجا انہن کے موٹائے آنے واڑے ماں چھڑیندا۔ اواں پینجے پڑوسین کے دعوت ڈیندے پینجی خوشی ماں شریک کندا، چالائے جو اواں جو ویجل گیٹو لبے پیو آئے۔ عیسا ودیک چین تا انہی طرح خدا مانن بابت محسوس کرے تو عرش عظیم تے ان 99 مانن جے کے اگ مائی خدا جا تابیدار آہن تا کا ودیک خوشی انہیں کیڑے گناگار مانو جی نمٹائی سا خدا ڈاہی موٹے اچن تے تھیے تھی۔ پترس پن ایہو ضروری سمجھو تا ہو ایہا گال سکھے تا خدا کیے پینجے بندن سا پیش اچے تو۔ پیارے بارو ہکڑے ڈی ہن عیسیٰ مسیح کا پوچھیو تا خداون جے کڈھیں کو موسا برے نمونے سا پیش ایندو آ رہے تا آؤں کیترا دفعہ بخشے چھڈیاں، چھا ست دفعہ بخشے چھڈیاں؟ خداوند عیسیٰ چیو تا نا، پترس ست دفعہ نا بلکہ 77 دفعہ تائیں تو کھیس بخشندو رہے۔ ہی مثال بدھ کرے ہکڑے بادشاہ جا ہک نوکر ڈائیں کروڑن چاندی جا سکہ قرض ہویا، سو ہن حکم ڈنو تا ہن نوکر سندس زال ائی بارن کے غلامن طور وکنے رقم وصول کئی وئی، پر ایہو نوکر بادشاہ جے پیرن تے کرے پیو ائی کے کھیس رحم لائے چلائن لگیو۔ پیارے بارو بادشاہ کے متس رحم اچھی ہوئے ہو، سو کھیس سمورو قرض بخشے چھڈیا۔ ایہو نوکر باہر نکتو تا پینجو ہک ساتھی نوکر ملیس جہیں ڈاہیں ہن جا کچھ چاندی جا سکہ قرض ہویا، ہن ہنے کے گچے کھاں وجھے ورتو آئی پیسن جے گھر کندے چائز تا موں کھے ہانے جو ہانے پیسہ ڈے۔ پیارے بارو ہن جے ساتھی نوکر کھیس لے آئیں دے چیو تا مہربانی کرے موکھے کچھ مہلت دےو، جلد ہی تنجو قرض واپس کندس۔ پر پہرے نوکر انہیں غریب نوکر جی ہک بنا بدھی ائی جیل ما وجھرائس۔ پیارے بارو جڑے بادشاہ کے انہیں گال جی خبر پئی تڑے ہو ڈاڈو کاوڑیو، ہن ہنے بچھڑے نوکر کے گرایو چیو تا منہ تو کے کروڑن چاندی جا سکہ بخشے چھڈیا، پر تو ہن جا تھوڑا پیسہ بھی معاف نہ کیو، انہیں کرے ہانے تو کے جیل موکلیاں تو جیس تائیں تو مجھو سمورو قرض ادا نہ کندئی تیس تائیں اتے ہی رہندو۔ پیارے بارو عیسیٰ مسیح ودیک فرمایو تا یاد رکھو خدا اواں کے تیس تائیں ہرگز معاف نہ کندو جیس تائیں اواں پہنجی سچے دل سا ہک بے کے معاف نہ کندا۔ پیارے بارو ہن کہانی سا تواں ایہو ضرور سکھندا ہویا کہ جے کرے اساں جا عیسیٰ مسیح اساں کے پینجے گناہوں جی معافی ڈیندو آ، یہیں اساں با ایک با کے معاف کرے چھڑیو۔ اوں امید کندی آ کہ تواں کے ایہ کہانی بے حد پسند آئی ہوندی۔ ہانے اواں اکڑو گیت بدندے۔
अॼु दुनिया में तमामु घणा माण्हू रुहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में ख़ुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि ऐं ख़ुशख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिर करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं, जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामाइन, तव्हां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हीअंर कलामे मुक़दस ॿुधंदासूं।
ख़ुदावंद यीशु मसीह जे नाले में अव्हां सभिनी खे सलाम क़बूल थिए। मोहतरम साइमीन, हींअर वक़्तु आहे त असां ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। त अचो साइमीन, असां पंहिंजे ईमान जी तरक़ीअ जे लाइ ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। साइमीन, अॼु असां बाइबल मुक़दस मां जंहिं ॻाल्हि खे सिखंदासूं, ॼाणींदासूं, उहे आहे ख़ुदा ई सजदे जे लाइक़ु आहे। साइमीन, मुकाशफा जी किताब जे उन्हीअ बाब जी 10 आयत में इहो लिखियलु आहे त आऊं खेसि सजदो करण लाइ संदसि पैरनि ते किरी पियसि, पर हुन मूंखे चयो त ॾिस, मतां ईअं करें, आऊं त तो सां ऐं तुंहिंजे भाइरनि ऐं बहिरनि सां गॾु ख़िदमत करण वारो आहियां, ऐं असीं सभु ईसा जी शाहिदीअ ते क़ाइमु आहियूं। रुगो ख़ुदा खे ई सजदो कर, छा लाइ जो ईसा जी शाहिदीअ नबूअत जो रूह आहे। पा कलाम जे पढ़ण ऐं ॿुधनि ते ख़ुदा जी बरकत थिए, आमीन। साइमिन, बाइबल मुक़दस जे हिन हिसे में असां वाज़ तौर ते इन ॻाल्हि खे जानण वारा थींदा आहियूं त ख़ुदा ई सजदे जे लाइक़ु आहे। जीअं त असां ॼाणींदा आहियूं त पतमस जे ज़ज़ीरे ते योहन्ना रसूल खे क़ैद तनहाई में रखियो वियो। इन्हे खे हुते इन लाइ रसायो वियो त योहन्ना रसूल यसूअ जे नाले जी शाहिदी ॾींदो हो ऐं यसू जे नाले जी मनादी कंदो हो ऐं उहे ख़ुदावंद यसू मसीह ते ईमान रखंदो हो। त इन वजह सां पतमस जे ज़ज़ीरे ते उन खे रसायो वियो। जॾहिं योहन्ना रसूल पतमस जे ज़ज़ीरे ते पहुतो त असां ॾिसंदा आहियूं त यसू मसीह जो मुकाशफ़ो उन ते ज़ाहिर थियो ऐं असां ॾिसंदा आहियूं त जेकी ॻाल्हियूं योहन्ना रसूल मुकाशफ़ा जी किताब में लिखियल आहिनि उहे ॻाल्हियूं ख़ुदा जे तरफ़ां हुयूं। उन ते ख़िदामंद यसू मसीह ज़ाहिर कयूं। साइमिन, बाइबल मुक़दस जे हिन हिसे में असां ॾिसंदा आहियूं त योहन्ना रसूल मलाइक खां ॻाल्हि ॿोल कंदो आहे ऐं मलाइक बि योहन्ना रसूल सां ॻाल्हाईंदो आहे ऐं इहो मलाइक ख़ुदा जी तरफ़ां मोकिलियो वियो हो। ऐं जॾहिं योहन्ना रसूल मलाइक सां ॻाल्हाए रहियो हो ऐं योहन्ना रसूल मलाइक जे जलाल खे ॾिसंदो आहे ऐं उहे इन्हनि ॻाल्हियुनि खे ॼाणण वारो थींदो आहे जिन्हनि जो तालुक़ु मुस्तक़बिल सां आहे। ऐं जॾहिं ख़ुदाउनि जो मुकाशफ़ो इन ते ज़ाहिर थियो त उहे मलाइक खे किरे सजदो करण लॻो त मलाइक इन खे चयो त ख़बरदार ईअं न कर, यानी के मूंखे सजदो न कर, तूं मुंहिंजे साम्हूं न झुक, तूं मूंखे सजदो न कर। मलाइक इन खे इहो चयो, आऊं बि तूं जहिड़ो ऐं तुंहिंजे भाइरनि जहिड़ो हम ख़िदमत आहियां जेका यस्सू जी शाहिदी ॾियनि ते क़ाइम आहिनि। साइमिन, इहो सच आहे त मलाइक ख़ुदावंद यसू मसीह जी शाहिदी ॾियनि त मलाइक बि यसू मसीह जी शाहिदी ॾींदा आहिनि त उहे जहिड़े ख़ुदा जो पुटु यसू मसीह आहे। उहे ख़ुदावंदनि जो ख़ुदा ऐं बादशाहनि जो बादशाह आहे। ऐं मलाइक योहन्ना रसूल खे इहो चयो त सिर्फ़ ख़ुदा ई सजदे जे लाइक़ु आहे। साइमिन, हिते इहो ॻाल्हि वाज़ा थी वई त सिर्फ़ ऐं सिर्फ़ ख़ुदा ई सजदे जे लाइक़ु आहे। असां ख़ुदा पीउ ऐं ख़ुदा पुटु ऐं ख़ुदा रूअल क़ुद्दस खे सजदो करे सघूं था। इन खां अलावा असां कंहिंखे बि सजदो नथा करे सघूं, कंहिं जे साम्हूं नथा झुके सघूं। खाऊ मलाइक हुजे। साइमीन, मलाइक इहो चयो त असांजे साम्हूं न झुकियो, बल्कि आऊं बि तूं जहिड़ो ऐं तुंहिंजे भाइरनि जहिड़ो तव्हांजो हम ख़िदमत आहियां। त साइमीन, मलाइक बि ख़ुदा खे सजदो कनि था ऐं असांखे बि ख़ुदा खे ई सजदो करणो आहे। ऐं ख़ुदावंद असांजो ख़ुदा हर कंहिं मख़लूक जो ख़ुदा आहे। ख़ुदावंद ई मलाइकनि खे ऐं असांखे ठाहियो आहे। असां बि ख़ुदा जी मख़लूक आहियूं। इन लाइ असांखे रुगो पंहिंजे ख़ालिक जे साम्हूं ई सजदो करणु घुर्जे। साइमीन, जीअं त ख़ुदा जो इहो हुकम आहे त असां ख़ुदावंद ख़ुदा खे सजदो कयूं। साइमीन, जीअं त असां जानंदा आहियूं त ख़ुदा जे ॾहनि हुकमनि में बि इहो हुकम आहे त तूं पंहिंजे लाइ को हथ सां तराशियल मूर्त न ठाहिजांइ, ना कंहिं शइ जी सूरत ठाहिजांइ जेकी आसमान ते हुजे या ज़मीन ते हुजे या ज़मीन जे हेठां पाणीअनि में हुजे, ऐं ना ई तूं उन जे अॻियां सजदो कजांइ, ऐं ना ई तूं उन जी इबादत कजांइ, क्योंकि आऊं तुंहिंजो ख़ुदावंद ख़ुदा ग़यूर ख़ुदावंद आहियां। ऐं जेको मूंखां दावत रखंदो ऐं उन जी औलाद खे टेई ऐं चौथी पीढ़ीअ ताईं बि उन्हनि जे पीउ ॾाॾे जी बदकारीअ जी सज़ा ॾींदसि। ऐं हज़ारनि ते जेका मूंखां मोहबत रखनि था ऐं मुंहिंजे हुकमनि खे मञनि था, रहम कंदो आहियां। ज़मीन, असां ॾिसंदा आहियूं त ख़ुदावंद ख़ुदा असां खे इहो ॻाल्हि चवे थो त मुंहिंजे हज़ूर तूं ग़ैर माबूदनि खे न मञजांइ। ख़ुदा असां खे इजाज़त नथो ॾे त असां कंहिं ॿिए जे अॻियां झुकूं, बल्कि उहे असां खे चवे थो त ख़ुदावंद तुंहिंजो ख़ुदा जेको तोखे मुल्क मिसर जी ग़ुलामीअ जे घर सां कढे आयो उहे बि आऊं होसि। ॿियनि लफ़्ज़नि में ख़ुदावंद ख़ुदा असां खां इहो बि चवे थो त आऊं तुंहिंजो ख़ुदावंद आहियां। साइमीन, ख़ुदा जो इहो हुकम आहे ऐं इहो हुकम रुगो इसराईलियुनि जे लाइ न आहे, बल्कि अॼु इहो हुकम असां जे लाइ बि आहे, हर कंहिं क़ौम जे लाइ आहे, हर कंहिं क़बीले जे लाइ आहे, हर कंहिं रंगो नसल जे लाइ आहे। ख़ुदावंद ख़ुदा इहो फ़रमाए थो त तूं कंहिं क़िस्म जी सूरत या बुत न ठाहिजांइ, खाउ आसमान ते हुजे या आसमान जे हेठां ज़मीन ते हुजे या ज़मीन जे हेठां पाणीअनि में हुजे, तूं कंहिं बि शइ जी मूरत न ठाहिजांइ, बुत न ठाहिजांइ, ऐं उन खे सजदो न कजांइ, ऐं उन जी इबादत न कजांइ। साइमीन, आसमान ते केरु आहे? बेशक असांजो ईमान आहे त ख़ुदावंद ख़ुदा आहे, उन जा मलाइक आहिनि। ऐं ख़ुदावंद असां खे इन ॻाल्हि जी बि इजाज़त नथो ॾे त असां उन जी सूरत ठाहियूं जंहिंखे असां अॼु ताईं ॾिठो बना आहे। बेशक उन जे जलाल खे, उन जी कुदरत खे असां ॾिसे सघूं था, उन खे महसूस करे सघूं था, पर असां उन जी सूरत सां वाक़िफ़ न आहियूं। त ख़ुदावंद असां खे इहो चवे थो असां कंहिं बुत जे साम्हूं, कंहिं स्टेचूअ जे साम्हूं सजदो न कयूं। असां रुगो जहिड़े ख़ुदा जे साम्हूं सजदो कयूं जेको असांजी ज़िंदगीअ जो ख़ालिक ऐं मालिक आहे, जंहिं असांखे ठाहियो आहे, जंहिं असांखे पैदा कयो आहे। साइमीन, ख़ुदावंद ख़ुदा फ़रमाए थो त ज़मीन जे हेठां पाणीअनि में या आसमान जे मथां कंहिं बि शइ जी, कंहिं बि चीज़ जी सूरत न ठाहिजांइ, ऐं ना ई उन जे अॻियां सजदो कजांइ। ख़ुदावंद फ़रमाए थो त तूं उन्हनि जे अॻियां सजदो न कजांइ, उन्हनि जी इबादत न कजांइ, छो जो आऊं तुंहिंजो ख़ुदावंद ख़ुदा आहियां। साइमीन, असां ॾिसंदा आहियूं असांखे न हज़रत इब्राहिम जे साम्हूं, न हज़रत मूसा जे, न मुक़दस यूसफ जे, ऐं ना ई मुक़दसा मरियम जे अॻियां, ऐं ना ई पालूस रसूल जे, ऐं ना ई पतरस जे अॻियां सजदो करणो आहे, ऐं ना ई असांखे कंहिं मलाइक खे सजदो करणो आहे। रुगो असांखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ जहिड़े ख़ुदा जी जेको असांजी ज़िंदगीअ जो ख़ालिक ऐं मालिक आहे उन खे सजदो करणो आहे, उन जी तारीफ़ ऐं तमजीद करणी आहे, उन जी परस्तिश करणी आहे, उन जी इबादत करणी आहे। साइमीन, हिते इहो ॻाल्हि आऊं अव्हां खे ॿुधाइण चाहियां थो त शैतान इहो चाहे थो त माण्हू रुगो उन जे साम्हूं किरनि, उन खे सजदो कनि, उहे ख़ुदा जे साम्हूं न सजदो कनि। मती रसूल जी अंजील जे चोथे बाब में असां इन ॻाल्हि खे पढ़ंदा आहियूं त शैतान यसु मसीह खे चयो त तूं मुंहिंजे अॻियां झुके वञ, ऐं दुनिया जी सॼी शानो शौकत तोखे ॾेई छॾंदसि। जॾहिं त ख़ुदा यसु मसीह इन खे चयो त ऐं शैतान परे थी, त ना त असां कंहिं इंसान जे साम्हूं झुके सघूं था, ऐं ना ई असां शैतान जे अॻियां झुके सघूं था। जंहिं जे साम्हूं असां खे झुकणो आहे, जंहिं खे असां खे सजदो करणो आहे, उहो असांजो जहिड़ो ख़ुदावंद ख़ुदा आहे, जंहिं आसमान ऐं ज़मीन खे ख़लक़ कयो आहे, जेको असांजी ज़िंदगीअ जो ख़ालिक ऐं मालिक आहे। इन लाइ असां ख़बरदार हुजूं त मते असां इंसाननि जे अॻियां सजदो करणु न शुरू करे छॾियूं, मता किथे असां इन्हनि जी इबादत न कयूं। साइमीन, जेकॾहिं असां पंहिंजे घरनि में या उन्हनि जायुनि ते जिते असां इबादत कंदा आहियूं, हुते असां बुतनि जे अॻियां सजदो कंदा आहियूं, त पोइ असांजे लाइ ज़रूरी आहे त असां इन बुराईअ सां परे थी वञूं, असां इन ग़लति कम खे छॾे ॾियूं। छो जो ख़ुदा जो कलाम असांखे ख़बरदार करे थो कि असांखे कंहिं जे अॻियां न झुकणो आहे, असांखे कंहिं जी इबादत न करणी आहे, छो जो इहो बुत परस्ती आहे, ऐं ख़ुदा बुत परस्तनि खे उन्हनि जी बुत परस्तीअ जी सज़ा ॾींदो, छो जो उन्हनि खे इहो ख़बर बि आहे इहा बुत आहिनि, इन्हनि में का बि ज़िंदगी न आहे। पर उहे सचाईअ खे छॾे पोइ बि बुत परस्ती कनि था, पंहिंजे ॾोहनि जी सज़ा पाईंदा, छो जो बुत परस्ती करणु गुनाह आहे। ऐं ख़ुदा जो कलाम असांखे ख़बरदार करे थो कि असां इन गुनाह सां परे रहूं, असां पंहिंजी बदीअ खे छॾे ॾियूं, सिर्फ़ ऐं सिर्फ़ ख़ुदावंद ख़ुदा खे ई सजदो कयूं। त साइमीन, असांखे इन ॻाल्हि खे ॾिसणो आहे, अॼु असांखे इन ॻाल्हि ते गौर करणो आहे त छा असां कंहिं जे अॻियां झुकंदा आहियूं, कंहिं खे सजदो कंदा आहियूं, असां कंहिं जी इबादत कंदा आहियूं, असां कंहिं खे पंहिंजो ख़ालिक ऐं मालिक क़बूल कंदा आहियूं। साइमीन, घणा माण्हू इहो सुवाल कनि था त आया असां यसु मसीह जे अॻियां झुकूं, उन खे सजदो कयूं। साइमीन, बिल्कुल असां उन खे सजदो करे सघूं था, असां उन जी परस्तिश करे सघूं था, असां उन जी इबादत करे सघूं था, छो जो असां ॾिसंदा आहियूं त ख़ुदावंद यसु मसीह हिन ज़मीन ते हो त हुन वक़्तु बि माण्हू उन्हनि खे सजदो कंदा हुआ। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि ख़ुदावंद यसु मसीह खे न वणंदी हुजे आ त उहे उन्हनि खे मना करे छॾे आ त मूंखे सजदो न कयो। सामिन, मती रसूल जी अंजील जे 14 बाब जी 23 आयत में लिखियलु आहे त जेका कश्तीअ ते हुआ, जेका ॿेड़ीअ ते हुआ, उन्हनि यसु मसीह खे सजदो कयो ऐं चयो, यकीननि तूं ख़ुदा जो पुटु आहीं। ऐं पोइ साइमीन, लूका रसूल जी अंजील जे 24 बाब जी 52 आयत में लिखियलु आहे त उहे उन्हनि खे सजदो करे ख़ुशीअ सां यरूशलम मोटी विया। त हिते यसु मसीह जे शागिर्दनि जी ॻाल्हि थी रही आहे, रसूलनि जी ॻाल्हि थी रही आहे, जिन्हनि यसु मसीह खे सजदो कयो। ऐं पोइ साइमीन, असां मकाशफा जी किताब जे 7 बाब जी 11 आयत में इन ॻाल्हि खे ॾिसंदा आहियूं त मलाइकनि मुक़दसनि बुज़ुर्गनि तख़्त जे अॻियां मुंहुं भर किरे ख़ुदावंद खे सजदो कयो। ऐं हिते असां इहो बि ॾिसंदा आहियूं त मुकाशवा जी किताब जे 19 बाब जी 10 आयत में मलाइक इहो चवे थो, इहो ॻाल्हि चवे थो त आऊं तुंहिंजो ऐं तुंहिंजे भाइरनि वांगर हम ख़िदमत आहियां, जेका यसु मसीह जी शाहिदी ॾियनि था, ख़ुदा खे सजदो कनि था। त साइमीन, अचो अॼु असां बि पंहिंजे ख़ुदावंद ख़ुदा खे सजदो कयूं, उन जी इबादत कयूं, छो जो हुन आसमान ऐं ज़मीन ऐं समुंड ऐं पाणीअ जा चश्मा पैदा कया आहिनि। पाक कलाम में लिखियलु आहे कि जेको ख़ुदा खे सजदो कंदो, उन जी इबादत कंदो, ख़ुदावंद उन्हनि जे अन ते पाणीअ ते बरकत बखे छॾंदो, ऐं उन्हनि जे ख़ानदाननि सां ऐं उन्हनि जी ज़िंदगीअनि सां ऐं उन्हनि जे घरनि सां बीमारी खे परे करे छॾंदो। त अचो साइमीन, अॼु असां पंहिंजे ख़ालिक जे साम्हूं झुकी वञूं, उन खे सजदो कयूं, उन जी इबादत कयूं, छो जो उहे इबादत जे लाइक़ु आहे, उहे परस्तिश जे लाइक़ु आहे। ऐं जेको उन जे साम्हूं झुकनि था, ख़ुदावंद उन्हनि खे ॿिए कंहिं जे अॻियां नथो झुकनि ॾिए। जेका उन जे साम्हूं सजदो कनि था, उहे रुगो उन खे ई सजदो कंदा आहिनि, ऐं ख़ुदावंद ख़ुदा उन्हनि खे बरकत बि ॾींदो आहे, उन्हनि ते रहम बि कंदो आहे, उन्हनि ते पंहिंजो फज़ल बि कंदो आहे, उन्हनि खे पंहिंजे जलाल जे लाइ इस्तेमाल बि कंदो आहे, इन्हनि खे दुनिया जी बुलंदियुनि ते वठी वेंदो आहे। त साइमीन, अचो अॼु असां पंहिंजे ख़ानदान जे लाइ, पंहिंजे शहर जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ ख़ुदा सां बरकत हासिल कयूं, ख़ुदावंद पंहिंजे ख़ुदा जे अॻियां सजदो कयूं ऐं उन जी इबादत कयूं, छो जो उन आसमान ऐं ज़मीन समुंड पाणी जा चश्मा पैदा कया आहिनि। ऐं ख़ुदा जो कलाम असांखे बार बार इहो हुकम ॾिए थो, बार बार असांखे इहो चवे थो त ख़ुदा ई सजदे जे लाइक़ु आहे ऐं उन जे कलाम ते अमल कयो। ख़ुदावंद अॼु जे कलाम जे वसीले सां असांखे पंहिंजी अलाही बरकतनि सां मालामाल करे ताचो साइमीन दवा कयूं। कदुस कदुस रबुल आलमीन, तू जेको शाही अज़ीम आहीं, तू जेको हिन काइनात जो ख़ालिक व मालिक आसमानी ख़ुदावंद आहीं, ऐं तुंहिंजो शुक्र गुज़ार आहियां कि तूं असांजी फिक्र करें थो, तूं असां ते रहम करें थो, तूं असां सां मोहबत करें थो। ऐं आसमानी ख़ुदावंद, ऐं तोखां मिनत थो कयां कि अॼु जे कलाम जे वसीले ज़िंदगीअ खे बदिले छॾ, जीअं त असां रुगो तुंहिंजे अॻियां ई सजदो करण वारा थी सघूं, ऐं असां तुंहिंजी इबादत करण वारा थी सघूं, ऐं असां तूं खां बरकत हासिल करण वारा थी सघूं, ऐं असां तूं खां हमेशह जी ज़िंदगी हासिल करण वारा थी सघूं। इहा सभु कुझु घुरां थो पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अल मसीह जे वसीले सां। आमीन।
रोज़ानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया जे लाइ उर्दू, पंजाबी, सिंधी, पश्तो, अंग्रेजी ऐं ॿी ज़बान में पेश हूंदो आहे। सिहत, मतवाज़न खाधो, तालीम, ख़ानदानी ज़िंदगी, बाइबल मुक़दस खे समुझण जे लाइ एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो ज़रूर ॿुधो। ही रेडियो तव्हांजी फ़िकर कंदो आहे। एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफ़ा सां प्रोग्राम उमेद जो सॾु पेश कयो पियो वियो। उमेद कंदा आहियूं कि तव्हांखे अॼु जो प्रोग्राम सुठो लॻियो हूंदो। साथियो, असां चाहींदा आहियूं कि प्रोग्राम खे बहितर ठाहिण जे लाइ असांखे ख़त ज़रूरु लिखो ऐं प्रोग्राम जे बारे ॿियनि खे ॿुधायो। ख़त लिखण जे लाइ असांजो पतो आहे
इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। पतो एक चक्कर वरी नोट करी वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सड, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। साइमीन, तवा असा जे प्रोग्राम इंटरनेट तब बुधी सगो था। असा जे वेबसाइट आहे www.awr.org।
सामिन, कल इन्हीं वक्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा।
हाने पेंजी मेज़बान आबिश शमीम के इजाज़त दींदा। अला निगेबान।